तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची लोकसभेची वाट बितट होताना दिसते, तर भाजपा देखील शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी देखील तटकरेंना विरोध केलेला आहे. तर रायगड लोकसभेच्या मैदानात सुनील तटकरे विरोधकांची तटबंदी आता कशी भेदतात हे बघूयात या रिपोर्टमध्ये. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांची कोंडी. भाजपसह शिंदे गटालाही हवी आहे रायगड लोकसभा. सुनील तटकरे विरोधकांची तटबंदी कशी भेदणार? अजित पवार यांनी रायगडमध्ये आपलाच उमेदवार लोकसभा लढवणार ही घोषणा केली, पण अजित पवार यांच्या घोषणेला शिंदे गटातील स्थानिक नेत्यांनी आव्हान दिलं, त्यामुळे पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रायगडमध्ये भाजपाचे 3 आमदार असताना अजित पवार गटाला जागा का द्यावी असा सवाल शिंदे गटाचे स्थानिक नेते राजीव ढोबळे यांनी केला.
आणि आमचा हक्क आहे ना, 3 आमदार असताना आम्ही का सीट सोडावी, सांगा ना तुम्ही. की जर 1 आमदार असताना जर हे मागतायत भाजपवाले मागतात, 1 आमदार असताना राष्ट्रवादीने मागतात, आमचे 3-3 आमदार असताना आम्ही का सीट सोडावी? आम्ही 100% हक्क आमचा सांगणार आहोत, आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत या ठिकाणी. आणि माझ्यासारखा उम्मेदवार आहे, मी 4 वेळा जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे, आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे. जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा.
राजीव ढोबळे यांच्या दाव्यानंतर महायुतीमध्ये बेबनाव असल्याची चर्चा सुरू झाली. यावर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असं स्पष्टीकरण उदय सामंत आणि शंभराज देसाई यांनी दिलं.
शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे. राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं, हे शिवसेनेचं मत नाही. त्याच्यामुळे महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत.
हे जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांमध्ये चालतं, याचा अर्थ असं नाही की वादविवाद आहेत. मी एकच सांगेन आपल्याला, कालही मी सांगितलं की आम्ही आग्रह धरू, आम्ही आमची बाजू भक्कमपणानं मांडू, पण शेवटी आमचे हे 3 प्रमुख नेते जे आहेत, माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि माननीय दादा, हे 3 जण ज्या काही जागा ठरवतील आणि जे काही उमेदवार ठरवतील त्याप्रमाणे आम्ही सगळेजण हातात हात घालून माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार विजय करण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू.
अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांना रायगड लोकसभेची उमेदवारी मिळणार असं जवळपास निश्चित झालंय, पण सुनील तटकरेंना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. रायगडच्या लोकसभेची जागा भाजपकडे यावी म्हणून स्थानिक नेते धैर्यशील पाटील हे तटकरेंच्या विरोधात आहे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गीते यांना सुनील तटकरेंविरोधात संधी दिली जाणार आहे. शरद पवार यांनी देखील सुनील तटकरे यांचा पराभव करण्यासाठी पुरेपूर मदत करण्याचं आश्वासन ठाकरेंना दिलंय. तर काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे पवार गटात सहभागी झाले. एकामागोमाग एक सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढत आहे. ठाकरे पवार मैदानात असताना महायुतीचे स्थानिक नेते देखील तटकरे यांच्या विरोधात उभे ठाकलेत, त्यामुळे आता सुनील तटकरे यांच्या विजयासाठी अजित पवार नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. सचिन कदम, साम टीव्ही न्यूज, रायगड.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.